भाग 32 परीक्षा मत्तय 6वा अध्याय 1 तिमथी 6वा अध्याय 6 ते 10 वचन आणि 1 करिन 10वा अध्याय 13 ते 14 वचन। सैतान नेहमी देवना लोकसा परीक्षा लेवाना प्रयत्न कर। सैतानला वाट की येशूना माग तुम्ही चाला नाही अशा वाट। ज्या लोक विश्वास ठेवता तेसाला पैसा कापड दारू तंबाखू या गोष्टीद्वारे पापमा पाड। सैतान आपला दाखव की या सगळ्या गोष्टी आम्हाला सुख देते या। पण सैतान लोकसाला खोटा कराड कारण तो लबाड ह आणि तो लबाडासना बाप ह। त्याला अशा वाट का मै देवना विरुद्धच वागील। आपी देव प मागायला पाहिजे की मला परिश्रमा पाडू नको आणि आपण देवना मांग चालायला पाहिजे। त्याने आज्ञा पाळायला पाहिजे आणि रोज प्रार्थना करायला पाहिजे। तेव्हा येशू देव आपल्याला परीक्षा पडू देऊ नाही आणि आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे आणि देव मला आणि माझ्या कुटुंबाला परीक्षा पाडू नको तर आम्हाला सर्व वाईटपणी सोडव आमना जीवना रक्षण कर।